नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उत्तराखंडांतल्या देहरादूनान भारतीय लश्करी अकादमीन 158वी पासिंग आउट परेड जाल्ल्यान आयज भारतीय सैन्यान 481 नव्या तरणाट्या अधिकाऱ्यांक येवकार दिलो. ह्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी कॅडेटांची तोखणाय केली. खास करून महिला कॅडेटांक सैन्यान पळोवन तांणी म्हळें,
I am specially delighted to see 9 women cadets. This is a watershed moment in the history of IMA. It is not only a milestone in the history of India's defense forces, but also an inspiring example of India's march towards women-led development. I am sure that many more women cadets will join the academy.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 6 दीस फ्रांस आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यार असतले. हे भेटीतल्यान भारत आणि फ्रान्स हांच्या मदीं आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध घटमूट करपाचेर भर दितले. स्लोवाकिया हे युरोपीय संघाचे महत्वाचे आणि मोलादीक वांगडी राज्य आणि म्हणून या भेटीक लागून युरोपीय संघटने वांगडा भारताक नवी चाल मेळटली अशें तांणी सांगला. विज्ञान तंत्रज्ञान ते उत्पादन, अंतराळ आणि ड्रोन ह्या वेगवेगळ्या मळार भारतातले तरणाटे आपली वळख निर्माण करतात अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. आयज भारत संवसारातलो एक मुखेल स्टार्टअप हब जाला आणि या यशांत भारतातल्या विंगड विंगड वाठारातल्या तरणाट्यांचो आसपाव आसा असं सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान तांणी नजरेक हाडले. भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाहक विमान आयज सकाळी आसामातल्या जोरहाट हवाई दळ तळाचेर उड्डाणा वेळार अपघाती झाले. या अपघातांत 5 जवानांक मरण आयला. तांच्या मरणाचेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी दुख्ख उक्तायले. सोशल मीडियाचेर तांणी केल्ल्या पोस्टान ह्या जवानांनी कर्तव्याच्या वळीक सर्वोच्च बलिदान दिल्याचे सांगले. तांचे धैर्य आणि तांच्यांनी केल्ली देशाची सेवा सदांच अभिमान आणि उपकारान याद उरतली असोय उल्लेख तांणी केला. तशेंच पिडितांच्या दुखान ते वांटेकार जाला. मजगती ह्या अपघाताचे कारण सोदून काढपाचो आदेश दिला. DRDO'न बहुस्तरीय बॅलिस्टीक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता सिद्ध करपा खातीर सलग 3 यशस्वी उड्डाण चाचण्यो केल्यो. ह्या वेळार उलयतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले,
ऑपरेशन सिंदूर हॅज सेंट अ क्लियर मेसेज टू द वर्ल्ड. इंडिया स्टँड्स फर्मली फॉर पीस अँड गुडविल, बट अगेन्स्ट दोज हु डिसरिगार्ड दीज प्रिन्सिपल्स. इट पोजेसेस बोथ द रिझॉल्व अँड द कॅपेबिलिटी टू रिस्पॉन्ड इन अ मॅनर दे अंडरस्टँड.
हम उसी की भाषा में जवाब देना जानते हैं जो उनकी आदत.
आखातांत अमेरिकेच्या नौदळान एका तेल व्हरपी टँकराचेर केल्ल्या हल्ल्यान 3 भारतीय खलाशांक मरण आयले. भारतान अमेरिकेकडेन ह्या हल्ल्याचो खर निषेध केला. परराष्ट्र मंत्री SJ हांणी अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियो हांच्याकडेन उलयतना वेपारी जहाजा आड अशी घातक कारवाय करप चुकीचे असल्याचे नजरेक हाडून दिला. काय दिसा आदी ओमान दर्यादेगेर MT-SETBELO ह्या टँकराचेर अमेरिकेन केल्ल्या हल्ल्यान भारतीय खलाशांक मरण आयले. ही चर्चा घडणुके उपरांत काय दिसांनी झाल्या आणि ताचेर भारतान खर प्रतिक्रिया दिल्या. पाकिस्तान व्याप्त काश्मीरान इस्लामाबादेच्या थेट नियंत्रणाचो भय आशिल्ल्यान निषेध खर चड झाला. पाकिस्तान सरकारान उलोवपाचो प्रस्ताव दिलो तरी जॉईंट आवामी एक्शन कमिटीन ती निरर्थक प्रक्रिया म्हणून तो प्रस्ताव मान्य केलो ना. आता भासाभास करून कसलोच फायदो ना, कारण पाकिस्तानातल्या सत्ताधारी सरकारान केन्नाच आश्वासनां पाळूंक ना अशें जॉईंट आवामी एक्शन कमिटीन म्हळां. खबरां एजन्सीच्या म्हणण्याप्रमाण पाकिस्तान सरकारान चालू आशिल्ल्या निषेध हाताळ चड कठीण जायत आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयान व्हड पावस पडपाचो अदमास काढला. फुडल्या 2 दिसांत अरुणाचल प्रदेश, बिहार, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, उपहिमालयन अस्तन बंगाल आणि सिक्कीम या वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच कोकण, गोय, कर्नाटक, तेलंगणा हांगाय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. मजगती मराठवाडा, विदर्भ आणि अस्तंत राजस्थानान आयज उष्णतायेची लारा येवपाक शकता अशें हवामान खात्यान कळीत केला. खेळ. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकात आयज राती सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियमाचेर ब गटातल्या खेळांत कतार स्वित्झर्लंडा आड खेळटलो. हो खेळ भारतीय वेळेप्रमाण रातच्या 12:30 सुरू जातलो. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.